कसं आहे ना, काही गोष्टी झाल्यावरती फायदा असतो आणि तितकाच तोटा सुद्धा असतो. पण आज नांदेडमध्ये जे काही पॉवर कट झालं होतं ना, इतके तास त्याचा काय काय फायदा झाला ऐकूयात नांदेडकरांकडनं. इट्स 93.5 रेड एफ एम पर मेघ आपके साथ है. काही तास सकाळी 8 ते 11 किंवा 8 ते 1 अशी लाईट गेली होती बऱ्याचशा भागामध्ये, पॉवर कट झालं होतं. अशामध्ये जितके कामं खोळंबले असतील ना, तितके कामं चांगले सुद्धा झाले असतील. पण पॉवर कटचे काय काय फायदे झालेत, नांदेडकरांचं काय म्हणणं आहे?
हॅलो, मी कोमल बोलतीये.
हाय कोमल, काय म्हणतेस?
हाय, काय नाही अगं.
काय, आज दिवसभर नांदेडमध्ये लाईट गेलेली होती बऱ्याच ठिकाणी, मग कसा अनुभव आला आज?
हो ना यार, दिवसभर पासून लाईट गेलीये. खूप कामं पण अडून राहिलेत आणि थोडाफार फायदा पण झाला त्याचा.
काय फायदा झाला, तुला काय वाटतं की पॉवर कट झाल्यावरती काय फायदा होत असेल?
माझी फोन, म्हणजे मी कंटिन्युअसली फोनवर ऑनलाईन असते, इन्स्टावर, व्हॉट्सअपवर. सो आता लाईट गेलीये तर जरा ती बॅटरी सेव्ह करण्यासाठी मी फोनला माझ्यापासून अलिप्त ठेवलंय. तो एक फायदा झालाय.
तो बिचारा, त्याला थोडासा आराम मिळालाय लाईट नाही तर. नाही
हो, आणि माझ्या डोक्याला सुद्धा.
अरे वा, चांगली गोष्ट झाली. मग ही दिवसातून अशी 2-4 तास लाईट रोज गेली तर चालेल का?
नको,
कारण की गर्मी खूप होते.
फार खूप गर्मी आहे.
फोन तसा तरी बाजूला ठेवला जाईल, पण गर्मी सहन होत नाही आजकाल.
बिलकुलच नाही.
लाईट जाणं अर्थात पॉवर कट होणं, याचे पण काहीतरी फायदे असू शकतात. आणि आता कोमलने आपल्याला सांगितलं की बॅटरीच नव्हती मोबाईलला, त्याच्यामुळे तिचा फोन तिच्यापासून थोडा वेळ तरी बाजूला राहिला. म्हणजे नाईलाजाने का असे ना, फोन बाजूला ठेवावा लागला आणि बाकीची सुद्धा कामं आटोपली तिने. पण तुमच्यासाठी काय असेल बरं फायदेशीर, जर का पॉवर कट झालं तर त्याच्यात काय फायदा आहे तुमचा सांगा बरं. काय फायदा होईल पॉवर कट झाल्यानंतर, तुमचं मत सांगा. डायल करा 9607007935. स्टे ट्यून्ड टू सुपर हिट्स 93.5 रेड एफएम. बजाते रहो महक आपके साथ है.